नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. म्हजेघर येवजणेचो अर्ज वाटपाच्यो कार्यावळी काल राज्याच्या तरेकवार वाठारांत जाल्यो. ह्या सगळ्या कार्यावळीक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हण हाजीर रावले. गोंयच्या लोकांक तांच्या घरांचे मालकी हक्क नियमीत करपा खातीर आनी भावी पिळगेक शांततेन घरांत रावपाक मेळचे हे खातीर राज्य सरकारान म्हजेघर येवजण सुरू केल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. काल साखळी रवींद्र भवन सभाघरांत जाल्ल्या म्हजेघर येवजणेच्या अर्ज वाटपाच्या कार्यावळीत ते उलयताले. मनीस आपल्या आयुष्यात एकदांच घर बांदता आनी ताचे एकूच सपन आसता की हे घर फुडल्या पिळगेक हस्तांतरीत करप, म्हणूनच आमी ही येवजण सुरू केल्या अशें ते उलयले. हे कार्यावळीत उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकित यादव, नावेलीचे सरपंच रोहिदास कानसेकर, हरवळेचे सरपंच, जिल्हो पंचायत वांगडी गोपाळ सुर्लकर, साखळी भाजप मंडळ अध्यक्ष हाजीर आशिल्ले. आमचे सरकार राज्यातल्या लोकांचो हॅपिनेस इंडेक्स वाडोवपाचो यत्न करता अशें तांणी ह्या वेळार सांगले. विरोधकांनी हे येवजणेक विरोध करपाचो यत्न केला अशेंय ते उलयले. इतले मजगतीं कॉम्युनिदाद जमनींतली घरां कायदेशीर करपा खातीर कॉम्युनिदादींनी सहकार्य करचे अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. साखळे उपरांत कुंभारजुव्या मतदारसंघातल्या पोरण्या गोंया जाल्ल्या कार्यावळीत ते उलयताले. हे वेळार आमदार राजेश फळदेसाय आनी पोरण्या गोंय पंचायतीचे पंच हाजीर आशिल्ले. दर एकल्या कडेन स्वताच्या हक्काचे घर आसपाक जाय, हे खातीर म्हजेघर येवजणेची कार्यवाय सुरू आसा. हे येवजणे खाला घराचें विभाजन जाले उपरांत अटल आसरो येवजणेचो लावूय घरांत नावार जाल्ल्या सगळ्या भावांक मेळटलो. सरकारी कॉम्युनिदाद वा खासगी सुवाते वेले खंयचेच घर मोडचे न्हय होच हेतू हे येवजणेचो फाटलो जावन आसा अशें तांणी सांगले. 2027 वर्साच्या जनगणनेचे तयारी खातीर देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांनी पूर्व चाचणी करतले. ते प्रमाण गोंयच्या गांवगिऱ्या वाठारा खातीर पेडणेतलो कोरगाव आनी शारां खातीर मडगांवांतल्या प्रभाग 16 निवड केल्या. ही पूर्व चाचणी 10 ते 30 नोव्हेंबर मेरेन जातली. दोनूय जिल्ह्यांतल्या जिल्होधिकाऱ्यांची मुखेल जनगणना अधिकारी म्हणून नेमणूक केल्या. एपावरवी स्वताची माहिती एकठांय करपाचो पर्याय 1 ते 7 नोव्हेंबर मेरेन उपलब्ध आसतलो. पूर्व चाचणेंत जनगणने संबंधी सगळ्या आंगांचो आस्पाव जातलो. जनगणनेतल्या प्रस्तावीत प्रस्नांचे मुल्यांकन, डेटा एकठांय करपाची पद्दत, प्रशिक्षणाची परिणामकारकता, रसद छापणावळ प्रक्रिया, डेटा गुणवत्तेचें मुल्यांकन, संभाव्य समस्यांची वळख आदी हांचें मुल्यांकन करपा खातीर पूर्व चाचणी करतले. पयलेच खेपे डेटा एकठांय करपा खातीर मोबायल एप वापरतले. राष्ट्रगीत वंदे मातरमच्या रचनेच्या 150 वर्धापन दिसा निमतान देशभरात खाशेल्यो कार्यावळी आयोजित करतले. काल आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ही माहिती दिली. हे विशीं उलयतना तांणी सांगले,
7 नोव्हेंबर को हम वंदे मातरम के 150वे वर्ष के उत्सव में प्रवेश करने वाले हैं. 150 वर्ष पूर्व वंदे मातरम की रचना हुई थी और 1896 में गुरुदेव रविन्द्रनाथ टैगोर ने पहली बार इसे गाया था. वंदे मातरम के गान में करोड़ों देशवासियों ने हमेशा राष्ट्र प्रेम के अपार उफान को महसूस किया है. वंदे मातरम हमारे इन प्रयासों में हमेशा हमारी प्रेरणा बनेगा.
कला अकादमीची भांगरा उत्सवी कोकणी नाटक सर्त आयज सावन फोंडा राजीव गांधी कला मंदिरात सुरू जातली. दर दिसा 7 वरांचेर ह्या नाटकांक सुरवात जातली. आयचो शुभारंभी प्रयोग बांदोडेच्या महालक्ष्मी प्रसादीक नाट्य समाज ह्या संस्थेच्या मुकेश थळी लिखीत जाळे ह्या नाटकान जातलो. कोकणी नाट्य सर्तीत अंदू 8 नाटकां सादर जातली. सर्तीतले निमणे नाटक 15 नोव्हेंबराक सादर जातले. दिवाळे सावन सुरू जाल्ल्या बिगर मोसमी पावसाचो नेट सध्या वाडला. काल आयतारा दिसभर दमट हवामान आशिल्ले. 29 ऑक्टोबर मेरेन येल्लो अलर्ट जारी केला. राज्यात आयजूय कांय वाठारांनी पावस पडपाचो अदमास गोंय वेधशाळेन उक्तायला. फुडल्या 6 दीस राज्यात चडांत चड तापमान 29 डिग्री सेल्सियस जाल्यार उणे तापमान 24 डिग्री सेल्सियस आसतले अशें गोंय वेधशाळेन कळीत केला. स्केटिंग असोसिएशन ऑफ गोवा वतीन बेतूळ हांगा ओएनजीसी हॅलीपॅडाचेर काल 8वी राज्य पांवड्यावेली रोलिंग स्केटिंग सर्त जाली. हातूंतले खेळगडे 5 ते 15 डिसेंबर मजगतीं जावपी भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या 63व्या स्पीड स्केटिंग सर्ती खातीर बेसतले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.